हरि ओम नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थाय च कूल्याय च नमः आर्याय च भार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः त्रिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिण्याय च प्रभत्याय च नमः किरङ्शिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्थये च नमो गोष्ठाय च गृह्याय च नमः सल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौहरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पागं संज्ञाय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोक्याय चोलप्याय च नमः ऊर्ध्याय च सूर्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय च विघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते च नमो वक्रिकेभ्यो देवानागमृदयेभ्यो नमो भिक्षीयकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमीवत्केभ्यः
ॐ परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। आज रविवार दिनांक 18 ऑगस्ट 1991 अध्यात्म मंगल धाम केंद्रातील सत्संग रुद्र प्रार्थनेनंतर स्वामीजी बोलतायत। आज तिसरा रविवार आपला सत्संगाचा वार। आज सकाळी ध्यान नंतर योग सूत्र श्रवण आणि आता हा सत्संग एवढे सगळे ऐकायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे। आपल्या प्रश्नाकडे वळूया। पहिलाच प्रश्न आहे, आत्यंतिक तमोगुणापासून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी काय करावे ते कृपया सांगावे। स्वामीजी लवकरात लवकर कसे बाहेर पडायचे आणि तेही आत्यंतिक तमोगुणापासून कसे सांगणार? वाजल्यापासून वाल्मिकी व्हायला वेळ काळ लागणारच। पहिला उपाय म्हणजे नामस्मरण। वाट माऱ्या करणाऱ्या वाल्या कोळ्याला समर्थ सद्गुरु भेटले ते नारद मुनी। त्यांनी उपदेश दिलेले नाम राम राम ते वाल्याने जप करताना मरा मरा अशा उलट्या क्रमाने परंतु प्रामाणिकपणे घेतले। दीर्घकालीन केलेल्या जपामुळे फलोन्मुख झाले। कशा तऱ्हेने? तर अगदी अंगावर वाळू झाले तरीही त्याची दखल न घेता देहभान हरपून केलेल्या नामामुळे त्याचा तमोगुण गेला आणि ते वाल्मिकी ऋषी झाले। तमोगुण वाईटच असतो, रजोगुणालाही सत्संग घडणे अभिप्रेत नाही। त्यासाठी खरे तर सत्वगुणच लागतो, तिन्ही गुणांचे हे शरीर आहे। परंतु तमोगुण घालण्यासाठी ज्यावेळेस आळस येईल त्याच वेळेला तारकन साधनेला लागले पाहिजे। आळसाला जरा देखील सारा जीवन आहे। ध्यान करताना झोप लागणे हा तमोगुणच आहे। हरिस्मरणाने तमोगुण जातो परंतु लवकरात लवकर बाहेर पडता येत नाही। हा अनुवंशिकही असतो, वडील त्यांचे वडील यांच्यापासूनच तो येतो। मात्र जिद्दीच्या नामस्मरणाने तो कमी कमी होत जातो जर सद्गुरूंनी दिलेले नाम असेल तर। पुढचा प्रश्न, ध्यान करताना तर अनेक विचार मनात येतात, तेव्हा ध्यान कसे करावे? स्वामीजी, ध्यान करीत असताना अनेक विचार मनात येणे हे साहजिकच आहे. मन आवरायला दुष्कळ आहे. वर्षानुवर्षे निदान 36 वर्ष तरी सातत्याने दररोज नियमितपणे ध्यान साधना ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे. हा लॉंगेस्ट जर्नी, जर्नी विदिन असा अंतर्मुख करणारा सर्वात लांबचा प्रवास आहे. ध्यानामध्ये विचाराकडे द्रष्टा होऊन बघायचे, साक्षीत्वाने बघायचे, मनाच्या नादी लागू नये, त्याला कोंडायचेही नाही. अधिक कोंडता तरफडी ज्या क्षणी ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करते त्याच क्षणी त्याला अटकाव करावा असा अभ्यास करता करता मन गगनात लय पावते, श्वास थांबतो अशी स्थिती प्राप्त होण्यास कमीत कमी 36 वर्षे तरी लागतील. परंतु सद्गुरु कृपेने ही स्थिती कधीही होऊ शकते. मात्र त्यासाठी ध्यान साधनेत सातत्य शोधले पाहिजे. पुढील प्रश्न, समाजात 5% सत्प्रवृत्त मंडळी असतात. त्यांना समाजासाठी काही सत्कर्मे करण्याची इच्छा असते, त्याप्रमाणेची कधीतरी असतात, परंतु त्यांच्यामध्येच आतून व बाहेरून संघर्ष व्हायला लागतो. यावर काय उपाय असावा? स्वामीजी, सत्वगुण हाच मुळी समाजात गुणा आहे. ते म्हणतात यांचीही सत्कर्मे म्हणजे भरल्यापोटी उपद्रव पाहिजे. आता बोला, ज्ञानेश्वर तुकाराम हे काय भरल्यापोटी कार्य करीत होते? परंतु समाजाच्या कसोटीला आपली कर्मे उतरावी लागतात. सत्कर्मे करणाऱ्या मंडळीत संघर्ष येण्याचे तसे काहीही कारण नाही, परंतु तो येतो तो कर्तेपणाच्या भावनेमुळे. कर्तेपणाची भावना अहंकार हाच दोष आहे. ती जाण्यासाठी साधनाच हवी, चिंतन हवे. सारे शरीर कोणाचेही सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणूया. इथे कशाचाही मोह राहता कामा नाही. उपर्ण झटकलं की चालले, मध्ये 15 मिनिटाचा जरी वेळ मिळाला तरी ध्यान करावे. आपली सर्व कर्मे भगवंताचीच आहेत. परमात्म्याचे चैतन्य आहे, त्याच्याच प्रकाशामुळे काम होते. असे असताना मी हे काम केले हे म्हणणेच योग्य नाही. संघर्षाचे दुसरे कारण म्हणजे उगीचच गैरसमज होणे. दुसऱ्याची बाजू समजावून न घेतल्यामुळे हे होऊ शकते. त्यावर उपाय मोकळ्या वातावरणात चर्चा घडवून आणणे, ध्यान नामादी साधना करून घेऊन नंतर एकमेकांचे प्रश्न समजावून घेणे गरजेचे आहे. नामाने प्रेम वाढते, ध्यानाने मन शांत होण्यास मदत होते, सत्संगाने श्रवणाने अहंकार कमी कमी होत जातो. इत्यादीचा एकत्रित परिणाम म्हणून सत्कर्मे करणाऱ्या मंडळीमध्ये मतभेद असले तरी संघर्ष निर्माण होणार नाही. आणि तसा तो होतोय असे वाटल्याबरोबर त्यांचे अंतर्मनच त्यावर तात्काळ उपाय करतील. हरी हरी. आपण आता एक अभंग ऐकूया असे सांगून सौभाग्यचे नेदागंधे यांनी देह शुद्ध करुणिया भजनी भजावे आणि कांचे नाठवावे दोष गुण हा अभंग म्हटल्यानंतर स्वामीजी पुढील प्रश्न वाचतात. प्रेम आणि भक्ती एकच काय? होय, प्रेम ही भक्तीच आहे. यच्छावत भूत मात्राविषयी प्रेम ते अंतःकरणातून सहजपणे प्रकट व्हावे. परमेश्वराविषयी वाटणाऱ्या प्रेमाला भक्ती म्हणतात. तो भक्तिभाव प्रेमभाव अंतःकरणातून सहज प्रकट होण्यासाठी अंतःकरण दयार्द्र मृदू असावे लागते. नाहीतर वाळवंटामध्ये गंगा आली तर ते प्रेम तिथेच गिरणार, पुढे वाहणारच नाही. प्रेमाची गंगा तरच वाहते जर अंतःकरणाचा वालुकामय प्रदेश संपून अंतःकरण मृदू झालेलं असेल तर. जे प्रेम रामावर कृष्णावर तेच प्रेम सद्गुरूवर साधू संतावर सज्जनावर आणि तेच प्रेम लोकावर. असं प्रेम करायला शिकलं पाहिजे. लव्ह इज गॉड असं मेहर बाबा म्हणत असत. तुम्हाला परमात्मा पाहिजे ना. तुम्ही जर निष्काम निष्कपट प्रेम सर्व जगावर करीत असाल तर निश्चित समजा तुमच्या अंतःकरणातच तो आहे आणि सजग आहे. आपल्यामधील अहंकार मत्सर माझं तुझं गेलं की तो सजग होतोच. प्रेमळ मनुष्य आपोआपच नम्र होतो. प्रेम म्हणजेच भक्ती. स्वरूपानंद स्वामी म्हणतात ना, मागणे ते एक देई भक्ती प्रेम, देवा तुझे गुण गाईन मी. भक्ती प्रेम मागण्यासाठी नम्रतेची आवश्यकता असेल. म्हणून प्रेम आणि नम्रता या दोन्ही आवश्यक महत्वाच्या गोष्टी साधकासारख्या आहेत. आपल्या साधक मंडळीत सर्वांनी सर्वांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. कुणी कुणाजवळ नम्रतेने बोलले की मला खूप आवडते, त्याऐवजी उद्धटपणे बोलले की माझी नाडी जळत होते. म्हणून मला वाटते सर्वांनी प्रेमाने वागावे, नम्रतेने बोलावे, आनंदात राहावे आणि वाचा आलेली सर्व कर्मे भक्तिसेवा म्हणून हरिस्मरणपूर्वक करावे. कसं काय वाटतं तुम्हाला? हरी हरी मत. सत्संग संपव. पुढील केंद्र बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 1991 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र. दयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझे चिरूप, दयाचे मन संकल्प माझा शिवाय. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील या ओळीवरील सद्भक्त श्री प्रकाश दीक्षित यांचे निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत. अजामेळ, अगासूर, पिंगला अशा पापी माणसांना जेव्हा वाटतं की आपला उद्धार शिवाव कसा होणार, त्यावर भगवंतांचे हे उत्तर आहे. दयाचे वाचे माझे आलाप या ओळीद्वारे दिलेले आहे. गोपी भगवंताच्या छंदाने भगवंतच झाल्या. त्या गोपींचे महात्म्य सांगताना संत कबीर म्हणतात, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेममय बहवे कोटी कबीर. वाणीने दुसरे बोलायचे नाही, नजरेने दुसरे पाहायचे नाही, फक्त भगवंतच आणि भगवंताची स्तुती. बस नाम घेता घेता, ध्यान करता करता अशी अवस्था होते की तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामध गमन तो चाले ते, तो करी ते तुली पूजा, तो कल्पू तो जपू माझा, किंबहुना तो असे ते कपित भजा समाधी माझी. ज्ञानी पुरुषाचे हे ज्ञान यामध्ये हे आलेले आहे. कुठेही बाहेर गेले चाळ्याला लागले की नाम सुरू. मुद्दाम घेतल्याशिवाय नाम येणार नाही, म्हणून प्रथम ओठातच नाम घ्यावे असे सतत होत राहिल्यास कबीर म्हणतात त्याप्रमाणे जप करे हमारा राम हम बैठे आराम असे होऊन जाते. नारायण स्वामी गाढवाला दंडवत घालीत होते भगवंत समजून. दृष्टी भोगी माझे चिरूप, भव्य दिव्यात तर भगवंत आहेतच पण हीन जीनामध्येही भगवंत आहेत. सगळं विश्वच मुळी माझ्या भगवंताच्या एका अंशाने व्यापून आहे असा बोध व्हायला हवा यासाठीच हा अभ्यास आहे. पुढील केंद्र 22 ऑगस्ट 1991 गुरुवार अध्यात्म मंगलधाम संध्याकाळचे केंद्र. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील माझ्या कीर्ती ऋण जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा या ओळीवरील सद्भक्त श्री विजय कुलकर्णी यांच्या निरूपणानंतर स्वामीजी बोलतायत. 29 सप्टेंबर अमृत महोत्सवाच्या तयारीला मंडळ लागलेले आहे. पोस्ट कार्डवर निमंत्रण पत्रिका आपण हाताने द्यावायच्या आहेत. पत्रकांचे वाटप 15-20 दिवस आधी करायचे आहे. आठवणींचा खजिना साधकांनी आपापल्या आठवणी डॉक्टर माधवराव नगरकर व श्री प्रमोद कुलकर्णी या संकलकाकडे पाठवायच्या आहेत. आणि थैली अर्पण कार्यक्रम. स्वामीजींना पैशाची अडचण नाही, परंतु करावयाच्या कार्यासाठी पैसे उभारावे लागतात. परगावून येणाऱ्या साधकांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था करणे आहे. 50 पानाचं सोविनियर काढायचं आहे. सद्भक्त डॉक्टर आजुरकर यांनी रुपये 10,000 चेक आणून दिलेला आहे. येथे आप्पासाहेब खेळांची आठवण येते. त्यांनी अंगात ताप असतानाही 25,000 रुपये घरी आणून दिले. कशासाठी? तर सगळं जीवन अध्यात्मावर उभं करण्यासाठी देणगी म्हणून. अध्यात्म म्हणजे गीता ज्ञानेश्वरी दासबुधात सांगितलेले आहे ते. सदा दात गाठवणी तोंडा धुवावे इथपासून तो सोहम आत्मा स्वानंदगण इथपर्यंत साधकांचे जीवन घडवायचे आहे. म्हणजे त्यांना जिठींच्या तेथे आनंदविरी नेऊन घालावायचे आहे. त्यासाठी सद्गुरु समर्थ आहेतच. साधकांनीही तत्पर राहिले पाहिजे, नाहीतर ऐनवेळी आवडीप्रमाणे म्हणजे तुकोबाच्या पत्नीप्रमाणे सांसारिक अडचणीची सबब सांगून सुवर्ण संधी गमवाल. तुकोबांना सदैव वैकुंठात नेण्यासाठी जेव्हा विमान आले तेव्हा आवडीलाही ते चल म्हणाले, तेव्हा ती म्हणते आले असते हो तर माझी म्हैस गाभण आहे. म्हणून तुकोबा वैकुंठात आणि आवडी मात्र संसारात अशी स्थिती झाली. हरी 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 ओम.
हरी हरी या मुकुंदराव या अभंग म्हणा. सगळ्यांनी पुढे सरकून घ्यायचे. पक्षिणी प्रभाते चारी अशी जाय म्हण.
पक्षिणी प्रभाते चारी आसी जाए. पक्षिणी प्रभाते चारी आसी जाए. पिलुवात पाहे उपवासी. पिलुवात पाहे उपवासी. पक्षिणी प्रभाती सारी आसी जाए. तैसे माझे मन धरी ओ तुझी आस. तैसे माझे मन धरियो तुझी आस. चरण रात्र दिन चिंतित से. चरण रात्र दिन चिंतित से. पक्षिणी प्रभाती चारी आसी जाए. पक्षिणी प्रभाती चारी आसी जाए. ताने वत्स घरी बांधिले सी देवा. ताने वत्स घरी बांधिले सी देवा. ताने वत्स घरी ओ ताने वत्स घरी बांधिले सी देवा. तयार धई भाव माऊलीचा. तयार धई भाव माऊलीचा. पक्षिणी प्रभाती चारी आसी जाए. पक्षिणी प्रभाती चारी आसी जाए. नामा म्हणे देवा. नामा म्हणे हे देवा. नामा म्हणे देवा. तू माझा सोयरा. नामा म्हणे देवा. नामा म्हणे हे. नामा म्हणे देवा. तू माझा सोयरा झणी मग अहेरा झणी मग अहेरा अनाथांचा नाथ झणी मज अहेरा आ झणी मज अहेरा अनाथांचा नाथ अनाथांचा नाथ अनाथांचा नाथ नाथ पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए पिलू वाट पाहे उपवासी पिलू वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए पक्षिणी प्रभाती चारी आशी जाए।
सोहमचे श्वास घेऊन ध्यानास सुरुवात करताना तोच मी आहे आणि मी म्हणजे देह मन बुद्धी नाही असे बुद्धीला मनाला समजावले तरी माझ्या लक्षात आले की तोच मी ह्याचे चिंतन करताना कुठेतरी ही वृत्ती देह बुद्धीवर अननोईंगली आरूढ होत आहे म्हणजे तो म्हणजेच देह मन बुद्धी म्हणून मी सहा या शब्दाचा अभ्यास करायचा ठरविले फक्त तोच आहे मी म्हणजे अहम कोणी नाही आणि त्यामुळे माझे समाधान झाले पण काही दिवसांनी तोच आहे मग मी अहम कोण आहे कारण त्याच्या सापेक्ष मी उरतोच आहे असे विचार यायला लागले म्हणून फक्त सच्चिदानंद स्वरूप ह्याचा अभ्यास करायचे ठरविले पण त्यात स्व आहे आणि रूप पण आहे म्हणून शेवटी एकमेवाद्वितीय सच्चित आनंद वस्तू इति खलुहू असे चिंतन केले आणि त्याने माझ्या मनाचे समाधान झाले आणि ध्यानामध्ये साक्षीत्वावर एकाग्रता वाढली अर्थात हे वाक्य मी सर्व ध्यानाचे श्लोक म्हणून सोहमचे श्वास घेऊन झाल्यावर काही सेकंद मनात ठसवतो आणि मग ध्यानास सुरुवात करतो तुमच्या म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने मला ओम तत्वम सोहम सहा या गुरुमंत्राचा ध्यान करायच्या अगोदर अर्थबोध होईल लवकर होईल अशी खात्री आहे पण अल्पबुद्धी आणि अतितार्किक किंवा खोलात जाऊन विचार करण्याची बुद्धीची खोड ह्यामुळे मला असा द्राविडी प्राणायाम करायची वेळ आली माझी विचार करायची पद्धत किंवा अर्थ समजून घेण्यात कोठे चुकते आहे का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती असा प्रश्न आहे ध्यानाला बसायच्या आधीपासूनच आपण परमात्मा स्वरूप आहोत आपण म्हणजे देह नाही तर आपण म्हणजे देह मन बुद्धीचा अधिष्ठाता असलेला मी परमात्मा स्वरूप आहे अशा भावातच राहावं तिथूनच सुरुवात व्हावी हो ध्यानाला जर सकाळी 8 वाजता बसत असेल तर 7 पासूनच असे वेद लागावेत. खरं म्हणजे उठल्याबरोबरच आत्मस्वरूपाचं स्मरण करावं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणावं. खरं तर सर्वच काळी विचाराची पद्धत मी देह मन बुद्धी नसून मी सच्चिदानंद स्वरूप आहे अशीच ठेवावी. ध्यानाच्या वेळेला सद्गुरूंच्या कृपेने याची प्रचिती व्हावी अशा प्रकारे प्रार्थना देखील करावी. सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर ओम तत्वम सोहम सहा अथवा श्रीं तत्वम सोहम सहा हे जे गुरुवाक्य आहे उपदेश आहे त्या उपदेशाची 3 वेळेला आवृत्ती करावी. त्याचा अर्थ असा आहे की सद्गुरू तेच तू आहेस असं सांगताहेत. ते परमात्मा तत्वच तू आहेस असं सद्गुरू सांगताहेत. जो आपल्या सबंध दिवसाचा झोपेतून उठल्यानंतर लगेच असणारा चिंतनाचा विषय आहे असं परमात्मा स्वरूप तूच आहेस असं सद्गुरू सांगतायत. ऐन वेळेला ध्यानाच्या वेळेला ते श्लोक म्हणून झाल्यावर मग केवळ सोहमची आठवण ठेवण्याचं काही कारण नाही. सुरुवातीपासूनच तशी आठवण असावी. परमात्माच मी अशा प्रकारचा दृढ भाव सुरुवातीपासूनच असावा. सद्गुरूंकडून मोठ्या श्रद्धेनी हा उपदेश आपण स्वीकारतो आहोत अशा भावनेनी सद्गुरूंचा उपदेश असणारं हे जे वाक्य आहे हे वाक्य 3 वेळेला अर्थाकडे थोडं लक्ष ठेवून म्हणायचं आहे. याचा अर्थ असा आहे की सद्गुरू उपदेश करताना आपल्याला म्हणत आहेत की ते परमात्म तत्व जे निर्गुण निराकार अक्षर अव्यय अव्यक्त सच्चिदानंद असं परमात्म तत्व तू आहेस तत्त्वम असी तेच तू आहेस. ते परमात्म तत्वच तू आहेस. तुझ्या ठिकाणी देखील ते परमात्म तत्व ओतप्रोत भरलेलं आहे असं सद्गुरु शिष्याला उपदेश करतायत आपल्याला उपदेश करतायत. अर्थात त्यामुळं मी देखील तत्च्याच गुणांचा आहे गुणलक्षणांचा आहे. मीही निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर जन्म मरण रहित असाच आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचं किंचित चिंतन करू तेव्हा अर्थातच आपण देह मन बुद्धी नाही हे उघड आहे. त्यानंतर सद्गुरूंना शिष्य प्रतिसाद देतो. तो असं म्हणतो की खरोखर तोच मी आहे. सद्गुरु म्हणतात तेच तू आहेस. त्याच्यावर शिष्य सद्गुरूंना प्रतिसाद देतो की खरोखर तोच मी आहे सोहम हंसहा तोच मी आहे मीच तो आहे. वाक्य सोहम अस्मी असं देखील आहे. तत्वम असी सोहम अस्मी त्याच्यात तत्वम असीला असी या शब्दाला समजा कंस केलाय तो उच्चारला नाहीये आणि सोहम अस्मी मध्ये अस्मी देखील अध्यारूत आहे तो उच्चारलेला नाहीये. तत्वम सोहम एखादी गोष्ट सद्गुरूंनी सांगितलेली आपल्या दृढ चिंतनाने ठसली की सहज येणारं उत्तर आहे की खरोखर तोच मी आहे. याच्यावर सद्गुरू सांगतात की सोहम मधला देखील अहम नको. त्या अहमला कोणतंही अस्तित्व नाही मीला कोणतंही अस्तित्व नाही. वस्तुतः तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे सहा असं ते सर्वात शेवटी सांगतात. जर या गुरुवाक्याचा नीट अर्थाकडे लक्ष देऊन उच्चार केला अथवा हे गुरुवाक्य तीन वेळेला म्हटल्यानंतर थोडं अर्थाचं चिंतन केलं तर एवढी कोणतीच कसरत करायला लागणारच नाही. कारण सोहम असं म्हणताना त्याच्यामध्ये एक अहम म्हणजे मी आहे. तसंच तोच मी आहे असं म्हणताना तोची कल्पना करता येत नाही आणि देह मन बुद्धीचं स्मरण होतं. ही पहिली अडचण झाली. मग दुसरी अडचण अशी झाली की सहा या शब्दाचा अर्थ अभ्यास करायचा ठरवलं. फक्त तोच आहे म्हणजे अहम कोणी नाही असा अभ्यास करायचा ठरवलं. मग सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रात तेच आहे. सोहम मधला देखील अहम नको असं सर्वात शेवटी सद्गुरु जे सांगतात सहा, तर तेच सांगतात. हा जो अभ्यास, तो अभ्यास कुठेतरी गुरुवाक्य आहे त्याच्या भोवतीच घोटाळतो आहे. आणि त्यामुळं काही काळ समाधान झालं. अहम कोणी नाही आणि तोच आहे या विचारांनी मग मूळ गुरुवाक्यात तेच आहे. पण काही दिवसांनी असं वाटलं की तोच आहे मग मी अहम कोण आहे, कारण त्याच्या सापेक्ष मी उरतोच, तो म्हटला की मी उरतोच असं मनात आलं. तोच आहे माझ्या सकट सर्वत्र, तोच आहे मी या नावाची वस्तूच नाही, तेव्हा सापेक्ष काही राहत नाही. आपल्या विचारात कुठेतरी त्रुटी निर्माण झाली त्यामुळं किंवा तोच आहे हे चिंतन करताना तितक्या टोकाचं केलं गेलं नाही. ते चिंतन मी करतोय हा भाव राहिलाच म्हणून त्याच्या सापेक्ष मी आहे असं वाटलं इतकंच आहे. आणि म्हणून त्यांनी मग सच्चिदानंद स्वरूप या शब्दाचा अभ्यास करायचं ठरवलं. पण तिथं अडचण अशी आली की स्वरूप या शब्दात स्व ही आला आणि रूप ही आलं, परत देह आठवायला लागला असं त्यांचं झालं. असं काही गडबड झाली कारण त्याच्यात ही एक स्व आला आणि एक रूप आलं. पण हे स्व आणि रूप हे तुमच्या देहाला उद्देशून नसून, तुमच्या स्वला उद्देशून नसून, सत चित आणि आनंद हे याला उद्देशून स्वरूप हा शब्द आहे हे लक्षात घ्यायचं विसरून गेलं. कधी कधी तर्क काही काळ समाधान देतो आणि मग परत शंका निर्माण करतो. परत त्या शंकेला अजून एखादा युक्तीचं वाक्य आपण किंवा शब्द ठरवला तर तो योग्य आहे असं वाटतं, परत एक शंका निर्माण होते. याचं कारण अर्थ लावताना कुठेतरी गडबड होऊन जाते. त्यामुळे मग एकमेवा द्वितीय सच्चित आनंद वस्तू इति खलुहू असं चिंतन केलं. मग एकमेवा द्वितीय सच्चित आनंद काय आणि सहा काय, एकच. सहा जेव्हा असेल फक्त तेव्हा तो एकमेवा द्वितीयच आहे. तुझ्या सकट सर्वत्र तोच आहे असं जेव्हा सद्गुरु म्हणतात तेव्हा एकमेवा द्वितीय सच्चित आनंद वस्तू इति खलुहू असाच अर्थ झाला. आणि या चिंतनामुळे मनाचं समाधान झालं. पण एका विशिष्ट पद्धतीने का होईना, पण तर्काने शंका निर्माण होत होत जे आता वाक्य बसवलेलं आहे ओम तत्वम सोहम सहा हे मूळ वाक्य पाहिजे. याचा अर्थ हाच आहे हे जर समजून घेतलं तर मूळ गुरुवाक्य आहे ते तीन वेळेला म्हणून चिंतन याच प्रकाराने करायचं आहे किंवा आधी मी अर्थ सांगितला त्याच प्रकाराने करायचं आहे. ते दोन्ही एकच आहे. या गुरुमंत्राचा ध्यान करण्याच्या अगोदर अर्थबोध लवकर होईल अशी खात्री आहे. तत्वम सोहम सहा याचा जो अर्थबोध आहे या अर्थाचा प्रकाश बुद्धीत पडावा, बुद्धीला त्याचा अर्थ समजून यावा बुद्धीच्या अधिकाधिक क्षमतेप्रमाणे. आणि समजून आल्यानंतर देखील त्यानंतर आपण देह या समजुतीवर पक्की फुली बसावी. बुद्धीनी समजणं एवढं नाही तर त्याच्यानंतरचं जे ध्यान आहे, सोहमचे जे श्वास आहेत, त्या श्वासाच्या वेळेला अशी इतकी 100% भावना निर्माण व्हावी की आपण म्हणजे सच्चिदानंद, आपण म्हणजे परमात्मा. सहा, तोच एक, हेच आपलं स्वरूप. इतकं की देहाचा देखील विसर पडला तरी चालेल. मग आपण सोहमचे श्वास घेतो. ते श्वास घेताना मी हे जे म्हणतो देहाचा विसर देखील पडला, विसर पडला तरी देखील चालेल, हे जे मी म्हणतो, किंचित ध्यानाला बसलेला जो मी आहे त्याचं स्मरण राहणारच. तारतम्याने याचा अर्थ घ्यायचा. तरी देखील जितकं शक्य होईल तितकं श्रद्धेनी आणि विश्वासाने आपण तेच आहोत अशी भावना धारण करायची. एवढं पुरे आहे. खरा अर्थावबोध होईल ध्यानात आलेल्या प्रचितीनंतर. शब्दांनी संपूर्ण अर्थावबोध होईल असं समजू नका. तसा जर होत असता तर शास्त्राचा अभ्यास केल्या केल्या कामच झालं असतं. पण उपासनेनी खरा अर्थावबोध होतो. ध्यानाने जेव्हा प्रचिती येते तेव्हा खऱ्या अर्थाने कळतं, हे आपण लक्षात घेऊ. त्याच्यानंतर जे सोहमचे श्वास आपण घेतो तेव्हा देखील नाभीस्थानापासून सो असं म्हणत ऊर्ध्वगामी होत असताना जिथून जिथून श्वास वर जातो त्याच्या खाली शरीर नाहीचे इतक्या टोकांनी खरं म्हणजे भावना करावी. ज्या वेळेला आपण या भागामध्ये परमात्म्याशी चिदाकाशाच्या भागात एकरूपता पावतो म्हणून थांबून राहतो, त्यावेळेला एवढा भाग सोडला तर उर्वरित शरीराचा पत्ता नाही इतकी तीव्र भावना असायला हवी. आपलं काय असतं हे निराळ, तरी आपल्या अभ्यासाचा रोख तसा असावा. त्यामुळे मग काय होतं की असे काही श्वास घेऊन झाल्यानंतर 3, 5, 7, 10 वगैरे जेव्हा प्रत्यक्ष ध्यानाला बसतो तेव्हा चिदाकाशामध्ये आपण परमात्माच या भावनेनी ध्यानाला बसेल आणि उर्वरित शरीराचा जवळपास विसर असेल अशी इच्छा तर असावी. प्रत्यक्षात एखाद्या वेळेला नसेल, एकदम प्रत्येकाला हे जमेल असं नाही, पण आपल्या अभ्यासाचा रोख तसा असला पाहिजे. तरी देखील परमात्मा भावनेनी आपण चिदाकाशामध्ये ध्यानाला बसलो, केवळ अस्तित्व, केवळ सोहम भाव चिदाकाशामध्ये स्थित आहे आणि बाकी सर्वांचा विसर पडलेला आहे. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत असं भगवंत म्हणतात. आता कसलाच शब्द नाही, तोच मी असा देखील शब्द नाही, कसलाही विचार नाही, केवळ स्थिती आहे. त्या स्थितीत बसून राहिलेला असताना तोही एक प्रकारचा खटाटोपच असतो, अभ्यासच असतो. बलात्काराने किंवा बळजबरीनेच आपण तिथं तशा रीतीने थांबलेले असतो, निश्चयामुळे थांबलेले असतो. पण ज्या वेळेला वृत्ती लोप होतो, वृत्ती शून्यता निर्माण होते, वृत्ती नंतर काही काळाने उठायला सुरुवात होते आणि साक्षीत्वानी अथवा द्रष्टुत्वानी वृत्तींचा त्याग मोठ्या धैर्याने करायला लागतो. कारण सांसारिक वृत्ती निर्माण झाल्यावर त्याचा त्याग करणं हे धैर्याचंच काम आहे, सावधानतेचं काम आहे. पण अशा सावधानतेने जेव्हा वृत्ती त्याग घडायला सुरुवात होते तेव्हा वृत्ती त्यागानंतर दोन वृत्तींमध्ये दीर्घ अंतर जर निर्माण झालं आणि होतं, अभ्यासाने होतं, एक वृत्ती निमाली आणि पुढची वृत्ती अजून उठायची आहे, उठलेली नाही, या काळामध्ये विचारांचा द्रष्टा असलेला, द्रष्टुत्व घेतलेला, पहिली भावना होती सच्चिदानंद स्वरूप, पण विचार उठल्याबरोबर त्यांनी द्रष्टुत्व स्वीकारलं, असा एकटा राहतो, केवळ द्रष्टा या भूमिकेमध्ये राहतो आणि समोर कुठलीच वृत्ती नाही. समोर कुठली वृत्ती नसेल तर त्याच्या सापेक्ष त्या वृत्तीचा द्रष्टा तरी कसा असेल, म्हणून द्रष्टृत्व भावना गळून पडते किंवा साक्षी भावना गळून पडते. आणि साक्षी भावना जरी संपली तरी देखील ती भावना ज्या मूळ स्वरूपावर होती ते स्वरूप तसंच शिल्लक राहतं आणि त्या स्वरूपाला आत्मबोध होतो. पतंजली महामुनी म्हणतात तसं तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्या ठिकाणी द्रष्टा हा स्वरूप बोधामध्ये जातो. अशा वेळेला तो खऱ्या अर्थाने सच्चिदानंद होतो. म्हणजे ध्यानाच्या प्रारंभी हे सगळं म्हणून आपण या ठिकाणी आहोत ही म्हणून बलात्काराची भावना आहे, बळजबरीने किंवा अंतःशक्ती वापरून आपण तिथे थांबलो. पण ती आणि वृत्ती लोप झाल्यानंतर वृत्ती शून्यतेनंतर येणारी प्रचिती याच्यात देखील महद अंतर आहे. क्षण क्षण अशी प्रचिती घेत घेत हळूहळू प्रत्येक वेळेला ती प्रचिती घेऊन खाली येतो ध्यानामध्ये आणि परत एखाद दुसरी वृत्ती उठायला सुरुवात होते. परत त्या वृत्तीकडे दृष्टित्वाने पाहायचं, साक्षित्वाने पाहायचं, वृत्तींचा लोप होतो. असं एका ध्यानामध्ये 2-4 वेळेला त्या बिंदूला तो स्पर्श करून परत येतो. आपण परमात्मा आहोत या भावनेमध्ये जाऊन किंवा या प्रतीतीमध्ये जाऊन तो परत खाली येतो. मुकुंदराज असं म्हणतात की साधकासी पुनरपी भव प्रत्यय, होता नाना वृत्तींचा उदय, सोहम स्मरणे वारंवार निजांतर चोखाळावे. परत परत तो वृत्तींकडे साक्षित्वाने पाहून सोहम स्मरणामध्ये जातो. या ध्यानाचा अजून एक परिणाम होतो तो म्हणजे ज्या वेळेला वृत्ती शून्यतेनंतर क्षणिक कालाकरता का होईना आत्मबोध होतो, त्याच्यानंतर परत मन चित्त माघारी येतं आणि ध्यानातून उठल्यानंतर मनाचाच बुद्धीचाच वापर करायला लागतो. पण त्या मनामध्ये फरक पडलेला असतो. परब्रह्माचा स्पर्श अनुभवल्यानंतर जे मन आपल्यापाशी राहतं ते मन हळूहळू बदलतं. त्याची वक्रता, मत्सर, द्वेष आदी भावना, देहबुद्धीची भावना ही कमी कमी होत जाते आणि आत्मबुद्धीची भावना वाढीला लागते. असं होत असताना कित्येक काळाने अतिशय निश्चयात्मक अशा बोधावर तो जाऊन पोहोचतो. म्हणून समर्थ म्हणतात की साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. संशय हा साधकावस्थेत राहतोच, तोच मी असेन कसा, किंवा सद्गुरु म्हणतात पण माझ्या प्रचितीला येणार कधी. पण अशा प्रकारच्या उपासनेनी आणि साधनेनी जेव्हा त्याचा निश्चय हळूहळू दृढ होत जातो तेव्हा चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरुचे निबोधे. असं समर्थ म्हणतात तसं होत. चालत बोलत असताना, व्यवहार धंदा करत असताना, प्रपंच व्यवसाय करत असताना तो आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत हे विसरत नाही. असं होत तेव्हा खरं म्हणजे तत्वम सोहम सहाचा अर्थावबोध आपल्या ठिकाणी ठसला असं होतं. त्यामुळे इथं जो अर्थावबोध म्हटलेला आहे तर तो बुद्धीच्या अंगाने जितका जमेल तितका, तर्काच्या अंगाने जितकं जास्तीत जास्त समजून घेता येईल तितकं असं करणं आणि त्याच्यानंतर आपली थोडी शक्ती वापरून साधना करणं असं साधकाला करायचं असतं. त्यांनी म्हटले की अल्पबुद्धी आणि अतितार्किक किंवा खोलात जाऊन विचार करण्याची बुद्धीची खोड यामुळे मला असा द्राविडी प्राणायाम करण्याची वेळ आली. माझी विचार करायची पद्धत अथवा अर्थ समजून घेण्यात कोठे काही चुकते आहे का? तसं म्हटलं तर विचार विकसित होत होत एका योग्य विचारापर्यंत हे आलेच आहेत. पण हा बोध व्यवहाराकरता मी हा राखून ठेवावाच लागतो, त्यामुळं मीचा संपूर्ण लोप होणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. रामकृष्ण म्हणत असत की भक्तीचा मी, कोणी ज्ञानाचा मी असा राखून ठेवतो तरच व्यवहारात देखील मी असल्याखेरीज चालत नाही. थोडा तरी मी व्यवहाराकरता हवा असतो. जसे इथून तुम्हाला बाहेर जायचंय आणि तुम्हाला तुमच्या चपला घालायच्या, तर तुम्ही माझ्या चपला कुठे तसंच म्हणणार ना. थोडा तरी मी हवाच आहे. अगदी कितीही बोधावरून जरी तुम्ही चाललात तरी देखील असं अपेक्षित नाही की सगळं जग प्रभुमय आहे ती चप्पल घालून गेला, असं होऊ शकत नाही. बोधामध्ये असं कधी कधी होईल देखील बर का एखाद वेळेला. पण तो लक्ष नसल्याचा प्रकार राहील, बाकी काही नाहीये. म्हणून कितीही म्हटलं तरी थोडी मीची जाणीव ही शिल्लक राहणारच. जसं भूक लागली तर काय तुम्ही परमात्म्याला भूक लागली म्हणणार, मला भूक लागली असंच म्हणणार, मला तहान लागली असंच म्हणणार. असं असल्यामुळं सोहम हा शब्द देखील चुकीचा नाहीये. तो जो मी आहे तो मी तो आहे, सहा हे त्याचं स्वरूप आहे. मग आचार्यांनी देखील नाही का चिदानंद म्हटलं पण शिवोहमच म्हटलं. शेवटी मी असल्यामुळं शिवस्वरूप मी आहे असं म्हणावं लागतंच. असं असल्यामुळं तर्क करण्याची बुद्धीला जरी खोड असली तरी इथं उत्तर मिळेल हे लक्षात घ्या. तुम्ही विचारा आणि अशा प्रकारे नाना तर्कामधून जरी आपण गेलो तरी देखील आपण योग्य मार्गावरून चालत राहिलो म्हणजे झालं. तर्काचं मात्र एक आहे की तर्कानी समाधान झाल्यानंतर पुढं मात्र श्रद्धा ठेवायची असते. परत परत त्या तर्कानी ती गोष्ट समजून घ्यायची, पण मूळ वस्तूवर श्रद्धाच ठेवायला लागते. जोपर्यंत तुम्ही परमात्मा स्वरूप झालेले नाहीत तोपर्यंत खरंच परमात्मा नावाची एक वस्तू आहे आणि तुमच्याही अंतर्यामी जीवशक्ती नावाची एक गोष्ट आहे याच्यावरही श्रद्धाच ठेवायला लागते. त्यामुळे तर्क कितीही झाला तरी एक पाय तर्काचा आणि एक पाय श्रद्धेचा असंच माणसाचं जीवन चालू असतं. तुम्ही एका पायाने चालणारा माणूस कधी पाहिलाय? जर तुम्ही तर्काचं पाऊल टाकलं की त्याच्या पाठोपाठ श्रद्धेचं पाऊल टाकूनच तुम्हाला चालायला लागेल, त्याला पर्यायच नाहीये. त्यामुळं हा तर्क जरी झाला तरी हा तर्क विचार एकदा नीट केल्यानंतर तो श्रद्धेने स्वीकारणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक वेळचा विचार काही फार चूक होता असं नाही, पण तर्काला श्रद्धेची परिणिती न लाभल्यामुळं त्या तर्कात ही काहीतरी अपूर्णता आहे असं वाटत गेलं. असंही घडू शकतं. आपण थोडा वेळ नाम घेऊ. एक मिनिट भर शांत, अत्यंत स्थिर. कुठलाच तणाव चेहऱ्यावर देखील नको. कपाळ अतिशय सैल सोडलेलं, भुवया कांशील, डोळ्यापासून तो भाग शिथिल. गालाचा भागही आवरून धरू नका, अतिशय सोडून द्या. जबड्याचा भाग देखील शिथिल आणि शिथिल केल्यामुळं खालची आणि वरची दातांची पंक्ती एकमेकांना चिकटलेली नसेल, हनुवटी किंचित खाली येते, ओठ चिकटलेले. सर्व चेहरा शिथिल. तुमच्या लक्षात येईल की याच्यात देखील एक समाधान आहे. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण. नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु राम बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।